गणाधीश जो ईश सर्वागुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथ आनंत या राघवासा मना सज्जना भक्ति पंथे चिजावे तरी श्री हरि पाविजे तो स्वभावे जनी निंदते सर्व सोडून द्यावे जनी वंदते सर्व भावे करावी